आजचे दैनिक सुभक्ती परबोध 30 ऑक्टोबर. वाहवत जाण्याचा धोका. ह्या कारणामुळे ऐकलेल्या गोष्टींकडे आपण विशेष लक्ष लावले पाहिजे, नाहीतर आपण त्यापासून वाहवत जाऊ. इब्री 2:1. आपल्यापैकी प्रत्येकाला हे ठाऊकच आहे की वाहवत जाण्याच्या घटना झाल्या आहेत. कोणतीही तत्परता नाही, दक्षता घेणे नाही, लक्ष लावून ऐकणे किंवा ऐकलेल्या गोष्टींवर काळजीपूर्वक विचार करणे नाही की येशू याच्यावर आपले लक्ष केंद्रित करणे नाही आणि परिणामी विश्वासात टिकाव धरून उभे न राहता त्यापासून वाहवत जाणे. येथे तोच मुद्दा आहे, ते विश्वासात टिकाव धरून राहत नाही. जगिक जीवन म्हणजे काही सरोवर नाही, ते एका नदीप्रमाणे आहे, ते विनाशाकडे वाहवत जात आहे. येशू काय म्हणतो त्याकडे जर तुम्ही विशेष लक्ष लावत नाही आणि प्रतिदिवशी त्याचवर चिंतन मनन करीत नाही आणि क्षणोक्षणी त्याच्याकडे आपली दृष्टी लावलेली ठेवीत नाही, तर तुम्ही टिकाव धरणार नाही, तुम्ही मागे जाल, तुम्ही ख्रिस्तापासून दूर जाल. वाहवत जाणे ही ख्रिस्ती जीवनासाठी विनाशकारक गोष्ट आहे आणि जसे इब्री 2:1 सांगते, यावर एकच उपाय आहे, तुम्ही ऐकलेल्या गोष्टीकडे विशेष लक्ष लावा. म्हणजेच देव त्याचा पुत्र येशू ह्याच्याद्वारे काय म्हणत आहे त्यावर काळजीपूर्वक विचार करा. देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे देव जे बोलत आहे आणि जे करत आहे त्यावर आपले लक्ष केंद्रित करा किंवा पाहत असावे. हे कौशल्य शिकणे म्हणजे नदीत पोहण्यासाठी हात पाय मारण्याचे कौशल्य शिकणे इतके कठीण नाही. फक्त एक गोष्ट जी आपल्याला ह्या पापी संस्कृतीच्या विपरीत दिशेने पोहण्यास प्रतिरोध करते ती म्हणजे पोहण्यासाठी हात पाय मारण्यास लागणारे परिश्रम नाही, तर प्रवाहाबरोबर जाण्याची आपली पापी प्रवृत्ती. ही मूळ समस्या आहे. देवाने आपल्याला कठीण काम दिले अशी तक्रार आपण करू नये. ऐका, त्यावर काळजीपूर्वक विचार करा, आपले लक्ष केंद्रित करा. याला तुम्ही कठीण कामाचे विवरण म्हणू शकत नाही. खरे पाहता हे कामाच्या स्वरूपाचे वर्णन नाही. आपण येशूने केलेल्या कामामध्ये संतुष्ट असावे यासाठी हे एक निकडीचे पाचारण आहे, जेणेकरून आपण आपल्या फसव्या इच्छांनी बहकून जाऊ नये. जर तुम्ही आज वाहवत जात असाल तर तुमचा नव्याने जन्म झाला आहे या आशेच्या लक्षणांपैकी एक म्हणजे हे वाचल्यावर तुम्हाला तुमच्या अंतःकरणात टोचल्यासारखे जाणवत आहे आणि आपण येशूकडे आपली दृष्टी फिरवावी आणि त्याच्याकडे आपले लक्ष केंद्रित करावे आणि दिवसेंदिवस महिनोमहिने आणि वर्षानुवर्ष त्याचे पूर्ण लक्ष देऊन ऐकावे अशी कळकळीची उत्कंठा तुमच्यात वाढत चालली आहे.